ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. ಅಲಾರ್ನಾಥ್ಮಧ್ಯೆ ಅಲಾರ್ನಾಥ್ ಭಗವಂತಾಚಂ जे काम आहे सेवा अर्चविग्रह पूजा ते करण्याकरता एक ब्राह्मण कुटुंब होतं अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यामध्ये कुटुंब म्हणजे आई वडील मुलगा असं होतं. छोटासा मुलगा होता. दररोज त्याचे वडील सेवा करायचे जगन्नाथ अलारनाथाचे. तर एके दिवशी वडिलांना म्हणजे घरच्या प्रमुख पुजाऱ्यांना काही काम निघालं बाहेर जायचं. मग त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाला आपण ती सेवा देऊया दोन तीन दिवस शिकून. म्हणजे एवढा लहान मुलगा नाही आहे तसा बऱ्यापैकी. अगदी मोठा पण नाही अगदी लहान पण नाही पण आहे समजूतदार आहे. मग त्याला बोलावलं आणि समजावून सांगितलं की असं असं ऑफरिंग करायचं अशी अशी आरती करायची हे हे करायचं असं उठवायचं असं निजवायचं सांगितलं त्याला. आणि बाबा निघून गेले आणि मुलाची सेवा सुरू झाली. आता तिकडे आता असं आता कसं असतं इथे 50 पुजारी ह्या मॉर्निंगला वेगळा संध्याकाळी वेगळा दुपारी वेगळा असं नसतं तिथे. ते एकटाच होता. तर जेव्हा भोग लावायची पाळी आली तेव्हा त्याला सांगितलं होतं की सेवायचं भगवंताला मंत्र म्हणायचे आणि सांगायचं देवा घे आता जेव. त्याने विचाराने खूप खूप प्रेमाने ते केलं आणि तो म्हणाला की आता मी ठेवतो आहे तुम्ही जेव्हा सावकाश निवांत मी खेळून येतो. आलो खेळून की मग तोपर्यंत घेऊन जाईन प्लेट. तर तो खेळून आला परत पण प्लेट अशीच. प्लेटमध्ये जे काय वाढलं होतं तर तसंच आहे. मग तुम्हाला काय देवा तुम्ही खाल्लं नाही मी खायला पाहिजे मला आणखीन वेळ हवा आहे का तुम्ही खा मी परत खेळून येतो. परत खेळायला गेला आणि परत खेळण्या आला तरी प्लेट अशीच. मग तो रडला म्हणजे रडू लागला. तो म्हणाला की आता जर तुम्ही नाही खाल्लं आणि मी जर प्लेट परत नेली तर माझ्यावर आई रागवेल आणि वडिलांना तर सांगेल की याने ऑफर केलंच नाही म्हणून. म्हणून तो तिथे बसला आणि रडू लागला की देवा 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 तुम्ही जेवा देवा तुम्ही जेवा. मग देवाचं पण हृदय विरगळलं आणि देवाने त्याच्या समोर वाकून बसून सर्व जेवले देव आणि प्लेट एकदम साफ केली आणि प्रसन्न होऊन त्यांनी ती प्लेट नेऊन आईकडे दिली. आई म्हणते महाप्रसाद कुठे आहे. तर तो म्हणाला की महाप्रसाद नाही देवाने जेवले देव जेवले. तर आईला खूप काळजी वाटली. अरे इतक्या लहान वयात मुतका मुलगा इतका द्वाड बनलाय. हां म्हणजे देव तर कधी खात नाही. आपल्याला आपण दाखवतो आपण काय नैवेद्य काय करतो दाखवतो आणि आपलं कसं दाखवला का शो 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 हिम डोंट आस्क हिम टू ईट शो हिम असं आपण रोज खातो. आणि त्यांच्या कुटुंबाकरता तेच जेवण जे आहे तेच दिवसभर त्यांना त्यांच्याकरता तेच जेवण होतं. म्हणजे असं बाकी वेगळं जेवण असं नसायचं. तर ते म्हणाले मुलगा आपला बिघडला आहे इतक्या लहान वयामध्ये खोटं बोलतो किंवा स्वतःला त्यांनी आपणून खाल्लं असेल किंवा मग देव खाल्ला असं सांगत असेल पण हे काय बरोबर नाही असं वाटलं तिला. पण काय करणार आता मूल आहे ठीक आहे. परत दुसऱ्या वेळी पण तेच. तीन दिवस झाले प्रत्येक वेळी देवाचा देवाला आग्रह करायचा रडायचा आणि देव पूर्ण जेवण जेवायचा. आणि तीन दिवस झालं त्या सगळ्यांनी उपवास केला घरामध्ये कारण अन्नच नाही करत ना तेच फक्त अन्न होतं. मग तिसऱ्या दिवशी ते बाबा आले परत आणि मग सांगितलं आईने वडिलांना काय काय झालं ते. तर त्याने विचारलं काय रे तू कुठे जेवण कुठे गेलं. तर म्हणे देवाने खाल्लं. नाही खरं सांग तू खाल्लंस का देवाने खाल्लं का काय झालं. तर नाही बाबा मी असं असं विनंती केली त्या आधी नाही खाल्लं मग मी खूप रडलो विनंती केली मग त्यांनी खाल्लं. त्याला खरंच वाटे ना. मग बघू दे आता परत नैवेद्य मी आल्यानंतर मी लपून बसतो तू आज जा आणि नैवेद्य कर मी बघतो कसा देव खातो ते बघतो. तर त्याने नैवेद्य लावला आणि त्याला माहिती आता की आता कसोटी आहे आपली. आता आपण देवाने तर नाही खाल्लं किंवा खाल्लं किंवा नाही खाल्लं तर आता आपली कसोटी आहे. म्हणजे खूप देवाला विनवणी केली, बाबा माझे बाबा बघायला आलेले आहेत, तर तुम्ही आता कृपा करून माझ्या विनंतीप्रमाणे खा तुम्ही. तर त्याच्यामध्ये त्यांनी खीर बनवली होती, खूप गरम गरम जेवण असं ना, खीर पण होती, पण रोज रोज असायची, त्या दिवशी पण होती गरम गरम खीर. तर देव असे अलरनाथ देव आहेत ना, तसे वाकले खाली आणि त्यांनी खीर ती वाटी जी आहे ती हातात घेतली, अशी वाकून अशी हातात घेतली आणि ती अशी खाणार. तेव्हा त्याचे बाबा जे आहेत ना ते असे उसळून आले खमा मागून आणि देवाचा हात असा पकडला, हे असं कसं खाता तुम्ही, असं कोणी खातं काय, आजपर्यंत कोणी खाल्लं आहे काय कुठच्या मूर्तीने, आणि तुम्ही जसं खाऊ लागलात तर आम्ही काय खाणार. बघा, साक्षात देवाचा हात पकडला आणि त्या हात पकडल्यामुळे जी काय झटापट झाली ना, त्याच्यात ती खीर सांडली हातावरती गरम गरम आणि देवाचा हात भाजला आणि छातीवर पण सांडला ते पण भाजलं गेलं. तर भगवंत खूप क्रोधित झाले आणि म्हणाले, हे मूर्ख ब्राह्मण, तुझ्यासारखा ब्राह्मण असेल तर धर्म नष्ट होऊन जाईल, अशा प्रकारचा अश्रद्धाळू ब्राह्मण असेल तर मी का म्हणून तुमची सेवा स्वीकार करावी, मला गरज काय सेवा करायची, म्हणून मी तुला शाप देतो की तुझ्या आणि तुझा आणि तुझ्या वंशाचा नाश होईल, फक्त हा जो मुलगा आहे हा फक्त वाचेल, कारण तुम्ही लोक अश्रद्धा आहात, मला श्रद्धा नाही आहे माझ्यावरती की मी इथे आहे, मला वाटतं की मूर्ती आहे दाखवलं की जेवण करायचं जायचं, तुम्ही लोक स्वार्थी आहात खूप, असे भगवंतांनी खूप त्याला म्हणजे डांबरलं त्याला खूप, आणि घालावता म्हणजे कालात काय म्हणत त्याला यथावकाश, काय असते यथावकाश, सगळे लोक ते समाप्त झाले आणि आज जो काही वंश आहे तो त्या मुलाचा वंश आहे. तुम्ही आजही जाल ना अल्लानाथमध्ये, तर तिकडे देवाच्या उजव्या हाताला म्हणजे दोन हात मागे दोन हात पुढे है ना, दोन हात जे आहेत ना ते उजव्या हातामध्ये काय आहे चक्र आहे, डाव्या हातात शंख आहे, डाव्या हाताच्या शंखाच्या मागे शंकर भगवान विराजमान आहेत, उजव्या हाताच्या शंखाच्या मागे ब्रह्माजी विराजमान आहेत, ॲक्च्युली आहेत, आणि उजवा पुढचा जो हात आहे त्याच्या इथे कमळ आहे, बाकी सगळ्या मूर्ती ज्या असतात ना त्या हातात कमळ धरतात असे, पण यांचा हात असा आहे अभय हस्त, म्हणून ते विष्णू भावात नाही आहेत ते कृष्ण भावात आहेत, ज्यांचा अभय हस्त असतो तो विष्णूभाव नाही, विष्णूभाव म्हणजे ऐश्वर शंखचक्र पद्मगता, त्यांचा हात जो आहे त्या समोर असा हातात कमळ आहे असं हातामध्ये, आणि त्या हाताने त्यांनी ते खीर घ्यायचा प्रयत्न केला होता आणि त्या हातावरती असं ह्या भागामध्ये असं जळलेलं दिसतं तुम्हाला आणि छातीवर पण दिसतं, पण त्यावर कपडे असतात ना पण ते दिसत नाही पण हातावर दिसतं. तरी कथा ते सांगायला विसरलो तुम्हाला मी, तर प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन, भगवंताची श्रद्धा असेल आपली तर भगवंत साक्षात आहेत, आणि नसेल तर दगड आहे लाकूड आहे पेंटिंग आहे कागद आहे आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यातनं मूर्ती बनते किंवा विग्रह बनतो देवाचा. तर ही सुंदर कथा ती त्या क्षेत्राची महत्त्वपूर्ण कथा आहे की कसं आपण कधीकधी देवाची सेवा अशीच करतो म्हणजे त्यात काय भावना नसते श्रद्धा नसते भक्ती नसते नियम म्हणून करतो आणि मग आपल्याला माहीत नसतं की भगवंत काय घेतात नाही घेतात स्वीकार करतात नाही स्वीकार करत. आपल्याला काय सांगितलेलं आहे की देव डोळ्याने स्वीकार करतात, अंगाने यस्य सकलेंद्रिय वृत्ती मानती पश्यंती पांती कलयंती चिरम जगंती, म्हणजे अंगाने यस्य सकल इंद्रिय, कुठचंही इंद्रिय देवताचं भगवंताचं कुठचंही काम करू शकतं. आपण कसं तोंडाने फक्त जेवतो, आपण तोंडाने ऐकू शकत नाही पण कानाने खाऊ शकत नाही, कानाने फक्त ऐकतो आणि डोळ्याने खाऊ शकत नाही डोळ्याने बघतो, पण भगवंत कुठच्याही इंद्रियाने कुठच्याही दुसऱ्या इंद्रियाचं काम करू शकतात. म्हणून अंगाने यस्य म्हणजे ह्यांचे जे अंग आहेत ते सकलेंद्रिय वृत्ती मानती, सगळ्या इंद्रियांची जी वृत्ती आहे ती कुठचंही इंद्रिय करू शकतं. हा त्याचा अर्थ आहे, आपण रोज म्हणतो ना अंगाने यस्य सकलेन ध्रिय भ्रीती मानती, आपणच म्हणतो आपलं काय माहिती आपण काय म्हणतो ते. अंगाने यस्य, यस्य म्हणजे ह्यांचं, ह्यांचं जे अंग आहे ते सकलेंद्रिय वृत्ती, ती ज्यांची जी आहे ती प्रत्येक इंद्रियामध्ये आहे. प्रत्येक इंद्रियाची वृत्ती प्रत्येक इंद्रिय करू शकतो, कानाने खाऊ शकतो आणि डोळ्याने पण खाऊ शकतो. तर आपल्याला जी काही शिक्षा दिलेली आहे भगवंताकडून, भक्तांकडून, महात्मांकडून, की देव जे आहेत ते नेत्रामधून अन्न ग्रहण करतात आणि तो मग महाप्रसाद बनतो. पण इथे कसं आहे, अशा खूप गोष्टी आहेत. आणखीन एक आपल्या श्रीखंड म्हणून आहे नवद्वीपमध्ये, रघुनंदन आचार्य, त्यांची म्हणजेच कथा आहे. ते पण देवाला खाऊ घालत होते आणि देव खात होते. मग त्याचे वडील आले बघायला, तर हातामध्ये लाडू घेऊन भगवंतांनी खाल्ला आणि तो म्हणे अर्धा लाडू जो आहे ना तो अजूनही भगवंताच्या हातावरतीच आहे. असे भगवंत उभे आहेत गोपीनाथ, हातात लाडू आहे रघुनंदन दिलेला. तर भगवंत जे आहे ते प्रेमाचे भुकेले आहेत. तरी झाली अलर्नाची प्रमुख कथा हरे कृष्णा. काय प्रश्न आहेत या कथेवरती? नाही विचारा विचारा, छान चर्चा होईल त्यावरती. हां प्रभूजी बोला, माईक घ्या. हां भक्ती जी आहे ना, भक्ती ती नऊ स्थितीमध्ये अवलंबून आहे. नवदा भक्ती नाही म्हणत मी, नवदा भक्ती प्रत्येक त्याचा वेगवेगळा अंग आहे. पण नवदा भक्तीतला कुठचाही तुम्ही अंग घ्या, त्यात नऊ पायऱ्या आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, ते नऊ प्रकारची भक्ती आहेत. नवधा, नवविधा भक्ती आहेत. आणि प्रत्येक विधी जी आहे जी आपण घेतली, एक घेतली श्रवण भक्ती, त्यामध्ये पण नऊ पायऱ्या आहेत. कुठच्या पायऱ्या आहेत त्या? आदो श्रद्धा, तथा साधुसंग, तथा भजनक्रिया, तथा अनर्थ निवृत्ती, तथा रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. हां काय निष्ठा, हां राहिली निष्ठा. बघा नीट आहे का? श्रद्धा, सत्संग, भजन भजनक्रिया, अनर्थ निवृत्ती, नंतर निष्ठा, नंतर रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. ह्या आपल्या भक्तीच्या स्थिती आहेत, पायऱ्या आहेत. तर आपण सुरुवातीला आपल्याला जेव्हा तुम्ही काय म्हणालात की अरे काय आपल्याला भावाच येत नाही, कसा भाव येईल, आता आपण सुरुवात केली, आपण श्रद्धेच्या अवस्थेमध्ये आहोत, भजनक्रिया करतो आहोत, सत्संग करत आहोत आणि हळूहळू अनर्थ निवृत्ती होत आहे. मी ते सांगू शकत नाही की माझे अनर्थ निवृत्त झाले म्हणून, अजूनही संघर्ष चालू आहे मनाशी रोज. रोज संघर्ष चालू आहे मनाचा, म्हणून म्हटलं आधीच बसून घ्या. दिवस रात्र आम्हा युद्धाचे प्रसंग, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगा, सगळ्यांनी इथे ऐका, हरी बोल, अटेन्शन, सगळ्यांनी सांगा प्रामाणिकपणे, संघर्ष इथे किती लोकांचा चालू आहे? चांगलं लक्षण आहे. संघर्ष केव्हा नसतो? आपण काहीच करत नाही भक्तीमध्ये, नो संघर्ष. आणि भक्तीच्या परम सीमेला पोचलो आपण, तिकडे पण संघर्ष नसतो. संघर्ष मध्ये असतो, मधल्या प्रवासात संघर्ष असतो. आणि संघर्ष म्हणजे काय? की मी भजन करत आहे, मला जप करायचं आहे, पण मला असं वाटतं की जाऊन आता हेअरस्टाईल करून यावी सलूनमध्ये, किंवा असं वाटतं की कशाला मी वेळ वेळ वाया घालवतो आहे, पैसे कमवायला पाहिजेत घरामध्ये, हे असंच आहे. किंवा असं वाटतं की प्रमोशन का नाही मिळत, त्याकरता प्रयत्न केला पाहिजे. भजन चालू आहे आणि मन सांगतं की हे पण कर ते पण कर, किंवा पुरुषाला स्त्रीची आठवण येत असेल आणि स्त्रीला पुरुषाची आठवण येत असेल, भोग्याची इच्छा होत असेल मनामध्ये, तर त्यावेळी त्याला शांत करणे आणि जप करत राहणे हा संघर्ष आहे. कसं आपण जप करतोय आणि तेव्हा टिंग टॉंग बेल वाजते, म्हणजे कोणतरी बोलवतोय आपल्याला. त्यावर जातो, दरवाजा उघडतो, हां धोबी आलाय, त्या कपडे दे रे त्याला, मग बंद करतो, परत टिंग टॉंग टिंग टॉंग, अरे आता कोण आलाय, दूधवाला आलाय. अशा प्रकारे आपल्या मनाच्या घराच्या दरवाज्यावरती मायासारखे टोंग टोंग करत असते. काय काय दाखवत असते प्रत्येक वेळी, काही खाऊ दाखवते, कधी बाई दाखवते, कधी पुरुष दाखवतो, कधी पैसे दाखवते, कधी काय दाखवते, कधी काय सांगता येत नाही काय दाखवेल. जितके मनाचे विषय तितक्या घंट्या वाजतात. जितके तुमच्या मनाचे विषय ते माझ्या मनाचे नसतील आणि माझे विषय तुमचे नसतील, आमचा संदर्भ वेगळा आणि तुमचा वेगळा, प्रत्येकाचा वेगळा, असं पण नाही की परमानंदला सगळ्यांचा संदर्भ एकच आहेत, सगळ्यांना एकच घंटी वाजते असं नाही. सगळ्यांच्या मनाचे संदर्भ वेगळे असतात, संस्कार वेगळे असतात, संचित वेगळं असतं, पूर्वजन्माचे कर्म वेगळे असतात आणि प्रत्येकाची घंटी वेगळी असते आणि आपापल्या घंटीशी आपल्याला संघर्ष करायचा असतो. मन खूप सांगतं हे कर ते कर, काय हरकत आहे, अरे काय फरक पडतो, एवढं काय तेवढं भक्ती केलीस काय फरक पडतो, एकदा मासे खाल्ले म्हणजे तर काय फरक पडतो, एवढे वर्ष नाही खाल्ली. हां गावचे लोक सांगतात इतकी वर्ष झाली मासे नाही खाल्ले, मग आता खायला काय हरकत आहे, चहा सोडून इतकी वर्ष झाली एक कप घ्यायला काय हरकत आहे, असं आपल्याला सांगतात ते, प्रलोभन देतात की काहीच मोठं केलं नाही तुम्ही, इतकं वर्ष तपश्चर्या केली, म्हणजे तपश्चर्या केली चहा कॉफी सोडून. तर संघर्षामध्ये भाव निर्माण नाही होत नाही, कारण संघर्ष जो आहे ना तो चालतो अनर्थ निवृत्तीच्या स्तरावर, त्या पायरीवर खूप संघर्ष असतो. कदाचित अनेक जन्म जातात अनर्थ निवृत्ती याच पायरीवरती आणि कधी आपण म्हणू शकत नाही की झालं आता सगळे अनर्थ गेले, आता एकदाचे जरी ते गेले तरी ते बाहेर उभे असतात, कधी प्रवास एंट्री मारेल का. आपल्याला ह्या मनातून बाहेर घालवलं आहे तर पुन्हा कधी आत प्रवेश मिळेल ना, काय हरकत आहे, आपण उभे राहू वाट बघत, योग्य वेळी प्रवेश मारू. 10 वर्ष नाही केलं पण 11व्या वर्षी जर आपण ती घंटी वाजली आणि दरवाजा उघडला तर येणार ते आतमध्ये. त्यामुळे भक्त जो आहे, साधक जो आहे ना, तो कधीही आपल्या आयुष्यामध्ये असं क्लेम नाही करू शकत की संपले आमचे अनर्थ. असं म्हटलेलं आहे की शुद्ध भक्त आणि शुद्ध भक्त, परमशुद्ध भक्त भगवंताचे महात्मा जन, त्यांना पण घंटी वाजत असते रोज. घंटी वाजल्याचा अर्थ दार उघडत नाहीत ते, आपल्यात फरक असं, आपण दार लगेच उघडतो ते नाही उघडत. असं म्हणतात की आपल्याला जितकी घंटी वाजते त्याच्याहून खूप जास्त घंटी त्यांना वाजते, का, कारण त्यांनी सगळ्यांना बाहेर हाकलून बाहेर उभं केलं ना, ते संख्या बाहेरची जास्त आहे त्यामुळे घंटी जास्त वाजते, प्रत्येक घंटी वाजवतो. आपल्यामध्ये काही लोक आतच बसलेले आहेत, ते आपल्या आतूनच काम करतायत, त्यांच्याकडे घंटी कायमची वाजते कारण खूप लोक हाकललेले माणसं आहेत, ते बाहेर वाजून टॉक 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 करत असतात. आपल्याहून जास्त संघर्ष नाही 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 म्हणण्याकरता त्यांना असतो दररोज. मला खरं वाटणार नाही, ऐकून घ्या हे सत्य, कठोर सत्य ऐकून घ्या. गुरु महाराज जेव्हा 40 होते, 40 आम्हाला कधी भेटले ते, त्यांचं वय होतं 33 वर्ष तेव्हा आम्ही त्यांना भेटलो. त्यांचं वय होतं 33 वर्ष तेव्हा ते आम्हाला भेटले आणि आज त्यांचं वर्ष 73 वर्ष आहे. तर ते कधीतरी 40 झाले, 45 झाले, 50 झाले, पण ते बाल ब्रह्मचार असल्यामुळे खूप तेजस्वी होते आणि खूप सुंदर पण होते. बघा नीट ऐकून घ्या, लक्षपणे लक्ष शांतपणे ऐकून घ्या. तर ते अगदीच म्हणजे आम्ही ज्यांना पहिला भेटलो त्यामुळे ते खूप हँडसम होते, त्याचा गळ्यात ते आहे ना ते टी शर्ट राहिले ना फुल, एकदम छान दिसायचे खूप. तर वृंदावनमध्ये माझ्याबरोबर होते, राहायला आले होते काहीतरी 6 हप्ते होते वृंदावनमध्ये. तर त्यांना एका भक्तबाईचं पत्र आलं, ते पत्र त्याने मला दिलं लिफाफा बंद करून, म्हणे महाराजांना माझं एक पत्र तुम्ही पुस्तक करा, आम्ही देतो ना पत्र तुमचे आता सगळ्यांची व्यासपूजा वगैरे देतो ना, बस पुस्तक करतो ना, तुम्ही पुस्तक केलं त्यांना. तर ते महाराजांनी उघडलं माझ्यासमोर आणि वाचलं तर ती भक्तबाई म्हणते महाराजांना, महाराज आय लव्ह यू व्हेरी मच, तुम्ही तुमचं सगळं आयुष्य युवा अवस्था जवानी वेस्ट का करतात, तुमच्याकरता मी वाट पाहते, तुम्ही माझ्याबरोबर लग्न करा आणि आपण सुखाने राहू. मला खूप शॉक बसला. मी एकदा प्रेमानेच पत्र घेतलं होतं महाराजांना द्यायला, तर महाराज म्हणाले तुला सांग की मी खूप स्ट्रिक्ट संन्यासी आहे, हे सगळं मला अजिबात पसंत नाही आहे. तर मला जाऊन ते सांगायला लागले तुला कठोरपणे, तरी तुला आशा होती, तुला वाटतं की हा सांगतोय, त्यांच्या मनात तसं नाही आहे. आता बघा तुम्ही किती मोठी परीक्षा आहे. आणि हे एक पत्र नाही, असे अनेक पत्र त्यांना येतात. काही बायका अशा असतात ना परदेशामध्ये, त्यांना प्रत्यक्ष जाऊन सांगतात, महाराज वाय आर यू नॉट मॅरिड, मॅरी मी, आय एम वेटिंग फॉर यू. इमॅजिन. आणि हे फक्त आपले महाराज नाहीत, सगळे महाराज. आता ते इंद्रधनु महाराज किती सुंदर आहेत ते, असे उंच पुरे गोरे गोरे पान एकदम छान असे हँडसम. बीबी गोविंद महाराज, ते सगळ्यांना असं चालू असतं जगभरामध्ये. आपल्याकडे काहीतरी संकोच असतो बायकांना, तिकडे तर काही संकोच नाही. एकदा तर त्या महाराजांना एअरपोर्टला उतरल्यानंतर तिकडच्या एका बाईने जाऊन असे पटापट मुखे घेतले होते, असे आक्रमण करून अंगावरती, बोला. तिकडे त्यांनी जाऊन आंघोळ केली एअरपोर्टमध्ये, त्यांना इतकं अशुद्ध वाटलं ना ते, त्यांना कळलंच नाही काय झालं ते 2 मिनटाकरता. अशी उडी मारून त्या बाईने त्याच्या अनेक मुके घेतले त्यांचे. आपल्याला तर कोणी असं केलं नाही आजपर्यंत. म्हणजे सांगा तुम्ही याचा अर्थ की संघर्ष जास्त कोणाला, शुद्ध भक्ताला की आपल्याला? आपण अर्धे मायामध्ये डुबले होत, अर्धे बाहेर आलोत. तर माया म्हणजे ठीक आहे, अर्धा तरी आहे ना माझ्याकडे अजून, पण हा मनुष्य पूर्ण बाहेर निघाला आहे. माया जास्त त्याच्यावरती अटॅक करत असते की माझ्या हातातून हे सावज निघालं, सुटलं मायातून, माया तावडीतून सुटून गेलं, त्याला आधी पकडायला पाहिजे जास्त. म्हणून माया जास्त प्रयत्न जे आहे ते शुद्ध भक्तावरती करत असते. म्हणून दिवसरात्र आम्हा युद्धाचे प्रसंग हे जास्त त्यांना असतात, आपल्याला तेवढं नसतात. संघर्ष जो असतो ना, तर त्या संघर्षामध्ये ते जिंकलेले आहेत, आपण अजून चालू आहे आपला संघर्ष, आपलं युद्ध अजून चालूच आहे. मग त्यांना तो भाव निर्माण होतो. आपली श्रद्धा जी आहे ना ती कोमल असते. आज निर्णय केला मंदिरात येऊन, अरे भक्तांचं प्रवचन ऐकलं, अरे आज से जिलेबी बंद नाही, अच्छा आहे उद्या सकाळी जिलेबी तो वास आला लगेच जाऊन खाणार, असे आपला निश्चय असतो. म्हणजे कोमल कधी पण तुटू शकते. कोणतरी आला बोलला मायावादी येऊन, अरे भगवंत शक्ती आहे, भगवंत व्यक्ती नाही, तर आपण लगेच हो म्हणणार त्याला. कोमल श्रद्धा. पण ती जेव्हा अनर्थ नष्ट होतात ना, ती श्रद्धा निष्ठा बनते. निष्ठा म्हणजे जी हलवू शकत नाही, जिला कोणी अस्थिर नाही करू शकत, कोणीही जगात येऊ देत मला सांगायला की हे चुकीचं आहे, खरं नाही, हे काय तुम्ही कृष्ण कृष्ण करताय, भगवंत निर्वाक निर्विकार आहे, निराकार आहे, सगळ्या ठिकाणी भक्ती आहे, भगवंत आहे, तुम्ही भगवंत आहात, मी भगवंत आहे, पर्वत भगवंत आहे, नदी भगवंत आहे, घर भगवंत आहे, टेबल भगवंत आहे, हे सगळं भगवंतच आहे. ब्रह्मदर्शन, सगळ्यात ब्रह्म बघतो तो मनुष्य, तरी तो मग विचलित नाही होत. त्याला म्हणतात निष्ठा. म्हणजे तो त्याला तो वादविवादामध्ये त्याला तो परास्त करू शकत नाही, पण तो स्वतः पण बदलणार नाही. ठीक आहे, तुम्हाला मी पटवू नाही शकलो, पण माझी श्रद्धा तुम्ही बदलू नाही शकत, मी आहे तोच आहे, मी भगवंताला असंच मानणार, ती निष्ठा. मग निष्ठेच्या स्थितीमध्ये आपण जेव्हा भक्ती करत 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 राहू, तेव्हा मग एक दिवशी ती टेस्ट निर्माण होते जपा करता. आता कसं, 4 आला मधला तर 10 झोपू रे, ते 15 झोपू रे, ते काय ते स्नूज स्नूज लावू स्नूज, परत 10 परत वाजला की परत परत स्नूज, परत तसं करत 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 4 अलार्मचा मनुष्य 5:15 उठतो, कधी 6 उठतो. पण जेव्हा रुची निर्माण होते तेव्हा तो 4 अलार्मच्या आधी जागा होतो 15 आणि जंप करतो बेडमधून, आणि 4 अलार्मच्या आधीच त्याची आंघोळ झालेली असते, कारण ती रुची असते कधी उठू आणि कधी जप करू. मग ती रुची जेव्हा आणखीन जास्त मोठी होते तेव्हा त्याचं रूपांतर होतं आसक्तीमध्ये. आता तो राहूच शकत नाही. आता कसं आहे, जिलेबी आली तर ती आवडीने खाणार म्हणजे रुची, पण पुढची म्हणजे जिलेबीशिवाय राहूच नाही शकत, ती आसक्ती. कसं आपली मुलं म्हणतात, आई मी हिच्याशिवाय राहूच नाही शकत, मी हिच्याशीच लग्न करणार, मी हिच्या जगूच नाही शकत, एक पण क्षण मी विचार नाही करू शकत की हिच्याशिवाय मी राहू शकेन, ती आसक्ती. आणि ही मला आवडते, भेटली तर मी खूप गप्पा मारतो, आसक्ती नाही ती रुची, आणि नाहीच जगू शकत ते आसक्ती. मग ती जेव्हा भगवंताबद्दल आसक्ती निर्माण होते त्याच्यापुढे भाव निर्माण होतो. फार लांबचा प्रवास आहे, अजून आपण सुरू केली प्रवास, खूप लांबचा प्रवास आहे. आता बेटीवरून निघा अजून कल्याणच येते, अजून सेलू परतूर खूप दूर आहे. असं आहे, म्हणून काय करावं आता? मग तुमचा प्रश्न होता काय करावं, करावं एकच, जो संघर्ष चालू आहे तो चालू ठेवा, शस्त्र खाली ठेवू नका, युद्ध संपवू नका, युद्धामध्ये एकतर्फी हार पत्करू नका. जो फॉर्म्युला दिला आहे तो सर्व यशस्वी फॉर्म्युला आहे हे विसरू नका, यातूनच यश मिळणार आहे. खूप लोकांनी मिळवलं आहे ऑलरेडी, खूप लोक त्या मार्गात आहेत, खूप वर्ग लोक तुमच्याप्रमाणेच आहेत, संघर्ष करत आहेत. हिम्मत नाही हारना है, थकना मना है, थकना नहीं है, चलते रहना है. जब तक मंजिल नहीं मिलती है तब तक चलते रहना है. 10 बार गिरेंगे 10 बार उठना है, एक बार इनका हाथ पकड़ना है, एक बार इनका हाथ पकड़ना है, एक बार उसका हाथ पकड़ना है, लेकिन हर बार उठना है. असं करत 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 मग एके दिवशी सगळे अनर्थ नष्ट होतील. ज्या एका वस्तू करता, म्हणजे समजा जिलेबी करता, आपण खूप आसक्त होतो की आता आपल्याला काहीच नाही वाटत त्याचं, तेव्हा भाव निर्माण होणार. आणि तो जेव्हा भाव निर्माण होईल ना, तेव्हा भगवंत पण भावपूर्ण पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देणार. ते तर भावपूर्ण आहेतच, आपण नाही आहोत म्हणून आपल्याला आता प्रतिसाद मिळत नाही, पण हळूहळू भगवंत देतात प्रतिसाद, आत्ता पण देतात. कसं? मिरा रोडला आमच्याकडे एका भक्ताच्याकडे जगन्नाथ भगवान होते. माताजी रोज छान सेवा करायची जगन्नाथाची. एक दिवशी रात्री झोपली, भगवंताला शयन करून रात्री भगवंता स्वप्नात आले, म्हणे मला तहान लागली आहे, मला पाणी दे, तहान लागली मला पाणी दे. एकदम तिची उठली आणि बघितलं तर तिने रात्री देवाला पाणी ठेवायला विसरली होती. ही खरी गोष्ट आहे. ती रात्री शयनामध्ये आपण नियमाप्रमाणे पाणी ठेवतो, नवीन पाणी बदलून रात्री करता, ते ठेवायला विसरली होती. तर भगवंताने भावाप्रमाणे येऊन सांगितलं ना की मला तहान लागले, म्हणजे लगेच तिने पाणी दिलं. मी ऋषिकेशला असताना एकदा म्हटलं होतं की रोज तुमचं ड्रेसिंग करतो मी, रोज एव्हरीडे ड्रेसिंग, रोज आरती करतो, तुम्ही ते स्वीकार करता आहात का? मला कसं कळणार? वर्षभर केली सेवा ती मी, तर आता मला कसं कळणार मी करता की नाही? तर मीच ठरवलं होतं, म्हटलं जर तुम्ही माझी सेवा दररोज स्वीकार करत असाल तर माझी जेव्हा आज श्रृंगार आरतीनंतर प्रसाद सेवाची सेवा मी करेन ना, प्रसाद द्यायची सेवा, वाटायची सेवा, वितरण म्हणजे वाढायची सेवा करेन, तेव्हा कोणीतरी एका भक्ताने सांगावं की आज श्रृंगार खूप छान झाला आहे, भगवंत खूप छान दिसत आहेत. तर ती खूप थोडी लांब कथा आहे, पण मी थोडी संक्षेप सांगतो की पहिल्या दिवशी एंडपर्यंत कोणच नाही बोलले. म्हटलं काय फायदा सेवा एवढे करून, भगवंत स्वीकारच करत नाहीत. तर शेवटी ते महाराज होते तिकडचे, ते उशिरा आले आणि ते बोलले, ते दर्शनाला गेले आणि मग खायला बसले. ते लास्ट होते ब्रेकफास्टला, मी त्यांना ब्रेकफास्ट सर्व्हिस केली, म्हणाले आज भगवान बहुत सुंदर दिख रहे हैं. ठीक आहे, हरी बोल. तर नंतर मला काय वाटलं, नंतर मला वाटलं असं की अरे लक बाय चान्स एक बार हो गया होगा ऐसा ही, मतलब है ना, म्हणजे उद्या जर बोलले ना उद्या कोण, तर मग मी मानेन की बाबा खरोखरच ते उद्या पण तोच संघर्ष. सगळ्यांना वाढतो बघतो की हा बोलेल, हा बोलेल, ज्याला वाढलं त्याला वाढलं, कोण बोलतच नाही. आणि मग शेवटी एक भक्त आला, मग तो बोलला की भगवान का दर्शन बहुत सुंदर आहे आज. मग म्हटलं आता नाही पुन्हा विचारणार, आता मला खात्री पटली की तुम्ही स्वीकार करत आहात, म्हणजे अजून ते अनर्थ संपलेले नाही आहेत, तरीही भगवंतांनी तुम्हाला प्रूफ दिला की तुमची प्रामाणिकपणे हृदयापासून केलेली सेवा जी आहे ती मी स्वीकार करत आहे. जसं आपण म्हणतो ना की आपल्याला परभणीला पोचायचं आहे, तर तुम्ही काय म्हणणार की मध्ये मध्ये काय काय येतं? मध्ये ठाणे येतं, कल्याण येतं, इगतपुरी येते, नाशिक येतं, मनमाड येतं, आणि मग पुढे एंड एंडला मग काय जालना येतं, त्याच्यानंतर मग आणखी काय काय येतं, असंच असं है ना. आपण जेव्हा म्हणजे झोपेतनं उठतो तेव्हा काय बघतो, अरे काय आ गया, तर म्हणणार अरे जालना आ गया, म्हणजे तुम्ही बरोबर आहात, तुमची ट्रेन बरोबर आहे. स्टार्टला आपण जागे असतो 3-4 तास, तर काय म्हणतो, अरे हां ठाणे पण आलं, कल्याण पण आलं, नाशिक पण आलं, इगतपुरी पण आली, है ना. म्हणजे काय, आपण ज्या मार्गात आहोत तो बरोबर आहे. मग झोपून जातो मध्ये आपण, मग सकाळी लगेच 4 उठतो, अरे कुठे आपण आहोत, हां जालना आलं, हां बरोबर, म्हणजे आपण रस्त्यात बरोबर आहोत. तसंच आपल्या भक्ती मार्गामध्ये हे टप्पे आहेत, असे भजन क्रिया, साधुसंग, निष्ठा, अनर्थ निवृत्ती, हे सगळे टप्पे आहेत. ते टप्पे आपल्याला विश्वास देतात की आपला मार्ग बरोबर आहे, आपण चांगल्या मार्गावर, म्हणजे योग्य मार्गामध्ये आहोत. म्हणून सतर्क राहावं कधी पण. ह्या गोष्टीत काय प्लस काय शिकतो आपण, की जी काही सेवा करतो आपण ना, तर तो मुलगा कसा, त्याला म्हटलं की नैवेद्य लाव, त्याने ती मनोभावे लावली, ताट ठेवली, घंटी वाजवली, गेला निघून, आला परत, घंटी वाजवली, ताट घेऊन निघून गेला, असं नाही, मनापासून लावली. आपण पण ना जे काही लहान मोठं काम करतो भक्तीमध्ये, जप करतो, काही नियम पालन करतो, नैवेद्य करतो, सगळं ना मनापासून करा. आपले आहेत ना भक्तिरसामून महाराज, ते काय म्हणतात, आपण दुनियादारीचं काम किती मन लावून करतो, पैसे कमवायचं काम किती मन लावून करतो, कसं झोकून देऊन करतो, कपडे आपण जेव्हा जातो घ्यायला आपल्याकरता किती मन लावून घेतो कपडे, आणि मग देवाकरता जेव्हा दान द्यायची वेळ येते ते आपण किती विचार करतो, किती देऊ किती देऊ, एवढी जास्त याची गरज काय आहे. बाकी लोक पण आहेत ना मंदिरामध्ये, आपण जरी नाही केलं तरी मंदिरामध्ये रुपये गोळा होतात ना, आपण एवढं करायची गरज काय. पण तोच मनुष्य एक शॉपिंग मॉलमध्ये घुसला ना, तर एवढे खरेदी करतो न रुकता, म्हणजे न अप्रतिबंध, त्यामध्ये काय रुकावटच नाही कुठे मध्ये. तर ते म्हणतात की स्वतः करता आपण जितकं मन लावून कार्य करतो, जेवतो, पैसे कमवतो, कपडे घालतो, श्रृंगार करतो, कपडे खरेदी करतो, काय काय करतो, ते जितकं आपण मन लावून करतो तेवढंच मन लावून जर देवाचं काम केलं ना, तर आणखीन काही करायची गरज नाही. आणि प्रत्येकाला माहीत असतं की मी जेव्हा माझ्याकरता कपडे आणतो तेव्हा किती मन लावून ते खरेदी करतो, मला काय आवडतं, कुठे मिळतं, हे नाही आवडत, हा रंग नाही आवडतो, आवडतो हा नाही, सिल्क आवडतं, ते नाही आवडत, करतो ना आपण. आणि प्रत्येकाला माहीत असतं की मला जेव्हा गाजर हलवा आवडतो तेव्हा मी तो कसा खातो आणि कसा आग्रह करतो बायकोला की गाजरं आणतोय मी, आता डिसेंबरचा महिना आहे, फ्रेश गाजर मिळतात, तू सगळं तयार करून ठेव, मावा आणून ठेव, साखर आणून ठेव, मला उद्या गाजरचा हलवा खायचा आहे. पूर्ण योजना, संकल्प, हां सगळं असतं की नाही व्यवस्थित. प्रत्येक कार्यामध्ये काय लागते, इच्छा लागते, संकल्प लागतो, प्रयत्न लागतो, सर्व आपण एकदम मन लावून करतो. आणि मग कधी बायको बोलली, अहो जरा मी जरा बिझी आहे, तर तुम्ही जरा नैवेद्य करता का, काय का तू, अरे मला गाय जायचं आहे ऑफिसला, घाई घाई, म्हणजे मला काय सांगते, ती म्हणते की जरा थोडा उशीर होतो आहे, तुम्ही जर नैवेद्य केलात तर तो थोडा वेळ वाचेल आणि तुम्हाला वेळेवर जेवण मिळेल. आणि लगेच ते म्हटलं की अरे तुझं काम आहे ना ते नैवेद्य लावायचं, मला काय सांगते तू. म्हणजे आपण याचा अर्थ काय होतो, आपल्याला देवाच्या सेवेमध्ये रुची नाही आहे, करायचं म्हणून ओझं म्हणून आपण करतो, ती साधना भक्ती. आणि जेव्हा बायको म्हणते लावा, त्या म्हणतो वा आज भाग्य माझं उदयाला आलं, आज मला सेवा मिळते भगवंताची, लगेच तत्परतेने दे दे पटकन करतो मी, ती रुची. आज मी संध्या तुम्ही कराल का, मला जरा घरात भाजी संपली आहे, मी भाजी आणला ते तुम्ही संध्या अर्धी करून घ्या, काय तू मला हेच कामं आहेत का, मला किती कामं पडले आहेत, मी थकून आलो आहे ऑफिसमधनं, आता आंघोळ करा परत, आता नवीन धोती घाला, संध्या आरती करा, म्हणजे काय साधना भक्ती, फक्त करायचं म्हणून करतो आहे, मन नाही त्यामध्ये. आणि जेव्हा बायको बोलेल संध्या आरती करा, लगेच ताबडतोब मातृमय जाऊन नवीन धोती शोधून काढून आंघोळ करून बारा तिलक लावून आचमन करून लगेच आरती करायला उभे राहिले. वा किती भाग्य आहेस, भगवंताने मला बोलवलं आज, माझी आरती कर बायकोच्या माध्यमातून. ती रुची आणि ती केल्याशिवाय मी राहूच नाही शकत, ती आसक्ती. बायको सांगो वा न सांगो, मला करायची आहे रुदारती, ती आसक्ती. आणि काय प्रश्न आहे या कथेवर कोणाला? एनीबडी? तर भगवंताचं कसं असतं ना, ते भगवंत निरागस प्रेमावरती खूप त्यांना आनंद होतो. मग त्या मुलाला कुठे शास्त्रीय ज्ञान आहे, भगवद्गीता मुखोद्गत आहे, भागवत कंठस्थ आहे असं काही नाही. लहानचं मूल, निरागस मन, निष्पाप मन, साधी भावना, प्रेमळ भावना. बाबा बोलले करायचं आहे, प्रेमाने केलं त्यांनी. असं नाही बोलले काय बाबा तुम्ही बाहेर चालले मला उगाच त्रास देत आहे, मी खेळू कधी, मग कधी खेळू, तीन तीनदा जाऊन भोग लावायची, घंटी वाजवायची, मला वेळ नाही, मला खेळायचं आहे. तो खेळला पण त्याने प्रेमाने देवाची भक्ती केली आणि देवाने तत्काळ जसा रूप त्याला प्रतिसाद दिला तसं आपलं असायला पाहिजे. आणि काय प्रश्न या गोष्टीवरती आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.